गुड मॉर्निंग, परांशु बिल्डर पण नाभाय बोलतोय. सर, तुम्ही सध्या कुठे प्रॉपर्टी सर्च करताय का परचेस करण्यासाठी? इव्हेंटला? ओके, मग बोला सर. ठीक आहे सर, आमचं प्रॉपर्टीचं एक्झिबिशन होतं सर. प्रॉपर्टीचं आमचं एक्झिबिशन होतं सर त्याच्यात आमचं. मग त्याबद्दल तुम्हाला काही सोल्युशन भेटतं ना सर? बरं, मग तुम्ही आता जाऊन व्हिजिट करा तिकडे, तुम्हाला त्यात मी मदत करते. आम्हाला तिकडे प्रवास बोलला होती का? हो सर. सर, तुम्ही तिकडे जाऊन एन्क्वायरी करा, मला कोणी जे तिकडे मरता ना सर, तुम्हाला हेल्प करते तिकडे असतात सर. तुम्ही जाऊन फक्त एन्क्वायरी करा सर, तुम्हाला माहिती भेटून जाईल. चालेल, तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर.